camera.
सेलेब कट्टावर आज आपल्या गप्पा सुरू आहेत कुमकुम भाग्य टीव्ही सिरियल फेम रुची सावरण सोबत. आणि रुची, आता मला हेच विचारायचंय की प्रिकॉशन सगळ्या लिस्नर्सला काय घ्यायला सांगशील, काय मेसेज देशील?
प्रिकॉशन म्हणजे हात धुणे हे तर सगळ्यात मोठं प्रिकॉशन आहे, पण टाळा, 5 पेक्षा जास्त लोक एका ठिकाणी कुठे भेटू नका, इनफॅक्ट बाहेर जाऊच नका, कारण आम्ही बाहेर जात नाहीये फार तर फार खाली भाजी आणायला किंवा ग्रोसरी. तिथे 1 हँड डिस्टन्स ठेवतोच आहे आम्ही, थँकफुली म्हणजे क्राऊडिंग होत नाही कुठे ग्रोसरी स्टोअर्स मध्ये सुद्धा. लोक खूप रिस्पॉन्सिबली बिहेव्ह करतायत, मास्क घालतायत, हँडग्लव्ह का घालायचे त्याचा मेन रिझन हे आहे की तुमच्या नखात वगैरे पण जर्म्स गेलेले असतात, ते हँडग्लव्हच्या वरच राहतात. म्हणजे यु नो दॅट्स द बेस्ट प्रिकॉशन. तुम्ही किती सॅनिटाईज केलं तरी ते नखांमधून ते जर्म्स जात नाहीत. सो बेटर आहे की तुम्ही हँडग्लव्ह यूज अँड थ्रोवाले वापरू नका, रियुजेबल वापरा, धुवून ठेवा, मास्क दररोज धुवून ठेवा तुम्ही वापरत असाल तर. तसेच ते मास्क परत आम्ही प्रिकॉशन घेतोय म्हणून ते परत मास्क लावून फिरू नका, त्याला रात्री येऊन डेटॉल मधून किंवा सॅव्हलॉन मधून काढून व्यवस्थित साबणाने धुवून घ्या. सो तुम्ही रियुजेबल स्टफ वापरू शकता, यूज अँड थ्रो नका वापरू. दॅट्स इट आय गेस. आणि कीप युअर सेल्फ हायजेनिक, त्याच्यापेक्षा जास्त काहीच नाही करू शकत आपण.
येस, बिलकुल बिलकुल. 93.5 रेड FM बजाते रहो.